मुलांनो, आता तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एक खरीखुरी घडलेली गोष्ट आहे, मुंबईमध्ये घडलेली. या गोष्टीतली मुलं आहेत जाई, जुई आणि अमित. हे तुमच्यासारखी शाळेत जाणारी मुलं आहेत. ती मस्ती करतात, खेळतात, आई वडिलांचा राग ओढवून देतात, पण शाळेत त्यांचा नेहमी पहिला नंबर असतो. ते रुसतात सुद्धा आणि भांडतात सुद्धा. तर ऐकलं ना प्रत्यक्षात काय घडलं ते. एके दिवशी संध्याकाळी जाई, जुई आणि अमित नेने बाईंकडे ट्युशनला गेली होती. ए चला बघू बरोबर. जाई त्यांच्यात सगळ्यात मोठी होती, दरडावून म्हणाली, कारण अंधार पडायला लागला होता. दरडावून परत म्हणाली, अंधार पडायला लागलाय, चला बघू पटपट. अंधाराचं नाव काढताच जुई घाबरली, कारण ती सगळ्यात लहान होती. बापरे अमित दादा, अंधारात भूत असत नाही का रे. हॅट घाबरट कुठली, भूत वगैरे सब झूठ आहे. अगं माणूस आपल्या सावलीलाच घाबरतोय असं वाचलंय मी. आणि भूत आलं ना तरी मी घाबरणार नाही, त्याच्याशी सॉलिड फाईट करेन, अमित रुबाबात म्हणाला. अ फायटर, त्या दिवशी उंदराला घाबरून पळाला होतास, जाईनं त्याला खडसावलं, चला बघू भरभर. सगळेजण भरभर चालायला लागले. त्यांची सोसायटी तशी जरा आड बाजूलाच होती, एक छोटा रस्ता होता, पण त्या रस्त्यावरचा दिवा कधीच पेटलेला नसायचा. अंधार पडला की रात कड्यांचा किर्र आवाज यायचा. जाई, त्या झाडामध्ये राक्षस असेल का ग. जुईनं जाईचा हात घट्ट धरला आणि ती म्हणाली, जुई आता तोंड बंद ठेव बघू. जाईनं तिला दम भरला, हे बघ आपलं घर आता जवळ आलंय, पटपट पावलं उचल बघू. तिथे एक काळी गाडी उभी होती. जाईला कळे ना ही गाडी कोणाची आणि ही आज इथे उभी कशी, कुणी उभी केली असेल बरं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय असा विचार करत जाई, जुई आणि अमित यांचा हात धरून पुढे जाऊ लागला. पण तितक्यात गाडीचं दार उघडलं आणि काळा धिप्पाड माणूस खाली उतरला. फेरो, तीन मुलं एकदम घाबरून थांबली. तुम देशपांडे के बच्चे हो ना, तर गुरकावून विचारलं.
ये दो लड़की का नाम देशपांडे है, मेरा नाम सावंत है, अमित सावंत.
अमित थरथरत म्हणाला, चुप बे छोकरे, चलो गाड़ी में बैठो. पाड़ माणूस त्यांच्यावर गुरकावून म्हणाला,
लेकिन हमारा घर तो इधर है.
जाईनं बोलण्याचा प्रयत्न केला, चुप बैठो बोलो ना. त्यानं तिघांना गाडीत ढकलली आणि गाडी सुरू झाली.
जाई जोरात ओरडणार होती, वाचवा वाचवा करून,
पण त्या माणसाने धारधार सुरा काढला. ओरडू नका नाहीतर खंडोळी करून टाकी. आम्ही तुम्हाला किडनॅप केलाय, तुमच्या वडिलांनी आम्हाला 1,00,000 रुपये दिले तरच आम्ही तुम्हाला सोडू, नाहीतर.
आम्ही तर रडायलाच लागलो.
काळी गाडी वेगानं पळत होती, गाडीच्या काचा काळ्या होत्या, त्यामुळे बाहेरचं नीटस काही दिसत नव्हतं. पण तरीही जाई अंदाज बांधत होती की आपण चाललोय कुठं. त्यांची गाडी अंधेरीचा ब्रिज ओलांडून जुहूच्या दिशेला चालली होती.
गाडी चालवणारा माणूस तसं बारीकच होता.
त्यानं ते धिप्पाड माणसाला म्हटलं, शंकर बॉस को बताना पडेगा बच्चे लोगों को किधर रखने का है. बराबर बोला तुम दो से, बराबर बोला. बॉस का नंबर है क्या तुम्हारे पास.
हाँ मेरे को मालूम है, लिख ले, 4945549, 4945549. हाँ ये नंबर लिखो.
हाँ ठीक है ठीक है, ऐसा कर तू गाड़ी रुका, मैं होटल में जाऊं फोन करने तो फोरन वर लक्ष्य ठेव, शंकर म्हणाला. जोसेफनं गाडी थांबवली आणि शंकर फोन करायला गेला.
ए बच्चा लोग, ज्यादा धांदलबाजी नाही करने का, चुप बैठने का गाडी में.
जोसेफ म्हणाला. त्याने एक बीडी पेटवली. तेवढ्यात जाईने एक हुशारी केली. तिने आपला कंपास बॉक्स हळूच बाहेर काढला, अजिबात आवाज न करता त्यातला कर्कटक बाहेर काढला. तिनं जुई आणि अमितला खून केली आणि सगळा जोर लावून तिनं तो कर्कटक जोसेफच्या पाठीत खुपसला.
ओ गॉड ओ गॉड
करत तो किंचाळायला लागला. तेवढ्यात अमित आणि जुईनं काचा खाली घेतल्या, जोरानं ओरडायला सुरुवात केली,
हेल्प हेल्प, मदत करा मदत करा, वाचवा.
बाजूलाच दोन सरदारजी ड्रायव्हर टॅक्सी थांबवून गप्पा मारत उभे होते. त्यांनी मुलांचा आवाज ऐकला, ते धावत काळ्या गाडीकडे आले. त्यांनी पाहिलं की जोसेफ जायच्या हातातून कर्कटक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तिचा गळा दाबतोय. सरदारजींनी ड्रायव्हरचं दार उघडून त्याला बाहेर खेचला. त्याला जाम पडवायला सुरुवात केली. तेवढं शंकर आलं. सरदारजींनी त्यालाही झोडपायला सुरुवात केली. पण संधी साधून शंकर जोसेफ पळून गेले. तेवढं गडबड ऐकून पोलीसही तिथे आले. पोलिसांनी त्या तिन्ही मुलांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथून देशपांड्यांच्या घरी फोन केला. मुलं आली नाहीत म्हणून घरची माणसं काळजीत पडली होती. पोलीस स्टेशनवर मुलं सुखरूप आहेत हे ऐकल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. जाई, जुई आणि अमित तिघांचं पोलिसांनी खूप कौतुक केलं. सरदारजींनाही धन्यवाद दिले.
हमको बहुत दुख होता है साहब, उन बदमाशों को हम नहीं पकड़ सके. सरदारजी म्हणाले, तो फोन नंबर लक्षात ठेवला का मुलांना तुम्ही? इन्स्पेक्टरने विचारले.
जुईन आपलं दप्तर दाखवलं. त्यावर खडून नंबर लिहिला होता, 4945549. त्या तिघांचं प्रसंगावधान पाहून पोलिसांनाही त्या मुलांचं मोठं कौतुक वाटलं.
मिस्टर देशपांडे आणि मिस्टर सावंत, तुमची मुलं साधी सुधी नाहीये, खूप धाडसी मुलं आहेत ती. येत्या 15 ऑगस्टला त्यांना सरकारतर्फे खास बक्षीस मिळावं अशी शिफारस करणार आहे. इन्स्पेक्टर साहेब मोठ्या कौतुकाने म्हणाले.
पण जाई, जुई आणि अमितला मात्र आपले आई बाबाच आपल्याला परत मिळाले हेच मोठं बक्षीस वाटत होतं.